नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक विभागावरवी राजश्री कामत तुमका प्रादेशिक खबरो दिता। या सत्काय मुखेल खबरो। स्मार्ट सिटी पणजेच्या कामाविषयी न्यायालयान घेतला आढावो। पणजे महानगरपालिकेचे महापौर परत एक फावट रोहित मनसरात। एसएससी 2024 परीक्षेखातीर आसन व्यवस्थेची माहिती मंडळाच्या संकेतथळार जाहीर। कला अकादमीच्या 48व्या राज्य कला प्रदर्शन विद्यार्थी श्रेणीचा निकाल जाहीर। आता पुराय खबरो। फाटले कितलेशेच म्हयन्यासावन पणजी स्मार्ट सिटीची कामां चल्ल्यात। ताका लागून चडशे रस्ते फोडल्यात आनी येरादारीची गतमुटी जावपा सयत धुल्ल प्रदूषण आनी अपघातूय जाल्यात। ही गैरसोय उणी करपा खातीर सरकारी आनी इमेजीन स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड म्हळ्यार आयपीएससीडीएल हांका बेगोबेग निर्देश दिवचे अशी विनवणी करपी जनहित याचिका तीग जाणांनी न्यायालयात दाखल केल्या। उपरांत रोखडीच दुसरी याचिका आनीक दोन व्यक्तींनी न्यायालयात दाखल केली। या कामात जाल्ल्या घाळपणाक लागून तीन नागरिकांक मरण आयले आनी राबित्या नागरिकांक त्रास सोसचो पडटा असो दावो याचिकेत केला। तशेंच ह्या कामाक लागून पोरू वर्सा नागरिकांचे पावसाळ्यात हाल जाल्ले आनी अनुपाव सुरू जावचे पयली कामां जाली ना तर पोरू प्रमाण अनूय त्रास सोसचो पडटलो अशी शक्यताय याचिकादारांनी उक्तायल्या। या संदर्भात न्यायालयान सुनावणी घेवन सरकाराक येरादारी व्यवस्था, रस्तो सुरक्षा आनी धुल्ल प्रदूषणाविशीच्यो उपाययोजण्यो आखल्यात ताची माहिती दिवपाक सांगिल्ले। ते प्रमाण सुनावणेत सिवेरेजीचे काम 85% पुराय जाला। कांय वाठारात अजूनी खणप सुरू आशिल्ल्यान धुल्ल प्रदूषण जाव येता, पूण कंत्राटदार थंय दोन खेपे उदकाची फवारणी करता। तशेंच 1 एप्रिलासावन संबंधित वाठारातलो रस्त्यावेली माती काडटले आनी सुरू आशिल्ल्या कामांच्या सुवातींनी सुचोवणी तकटे लायतले। वाट घुंवन आयल्या रस्त्याचेर पुलिसांची व्यवस्था केल्या आनी नागरिकांच्या सुरक्षे खातीर खंडा थंयचो रस्तो बंद दवरला आनी बॅरिकेड्स लायल्या। सरकारान 31 मे म्हणसर कामां पुराय करपाचे निर्देश दिल्यात। ते खातीर अतिरिक्त मनीसबळ आनी हेर व्यवस्था करपाक कंत्राटदाराक सांगला अशी माहिती न्यायालयात अॅडव्होकेट जनरल देविदास पांगम हांणी दिली। पणजे महानगरपालिकेच्या महापौर पदाखातीरच्या वेंचणुकेत महापौर आनी उपमहापौर पदाखातीर एकूच अर्ज आयिल्ल्यान रोहित मनसरात हांची महापौर म्हण तर संजीव नाईक हांची उपमहापौर म्हण बिनविरोध निवड जाली अशी घोषणा आयुक्त क्लेन मदिरा हांणी केल्या। रोहित मनसरात चौथे फावट तर संजीव नाईक तिसरे फावट ह्याच पदार वेंचून आयल्यात। नॅशनल थिएटराची सुवात, पणजेची नवीन महानगरपालिका इमारत प्रकल्प मार्गाक लागलो तर महापालिकेक कोट्यांनी रुपया मेळपाक शकता। आम्ही ह्यो मालमत्ता विकचे ना तर व्यावसायिक वापराखातीर भाडे तत्वार दितले। महापालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली तर हेर कर वाढोवचे पडचे नात असे ह्या वेळार नवे महापौर रोहित मनसरात उलयले। 62व्या महाराष्ट्र राज्य संगीत सूर्य केशवराव भोसले हौशी संगीत नाट्य सर्तीच्या निमण्या फेरयेत मुंबईच्या परस्पर सहाय्यक मंडळाचे नाटक संगीत जय जय गौरीशंकर हांका पहिले इनाम फाव झाले तर गोयच्या सानवी कला मंचाच्या संगीत संत कबीर या नाटकाक दुसरे इनाम फाव झाले। रत्नागिरीच्या खतवाथन संस्थेच्या संगीत अमृतवेल नाटकान तिसरे इनाम पटकायले। मजगती फोंड्या जाल्ल्या शिगमोत्सव मिरवणुकेत चित्ररथ गटात कुमारजुवे नागरिक समितीक पयले, रमटामेळ्यात सुयोग शिगमोत्सव समितीक आनी लोकनृत्य सर्तीत सरस्वती कला मंडळ कुर्टीक पहिले इनाम मेळ्ळे। चित्ररथात महालक्ष्मी नागरिक समिती बांदोड्या दुसरे, बालगोपा मंडळ चिंबल हांका तिसरे, सरस्वती कला आविष्कार फोंड्यांक चौथे बक्षीस मेळ्ळे तर रोमटामेळ्यात दुसरे, मंडळेश्वर मानगुरू शिरोडा हिंदवी स्वराज दिवाडी तिसरे, नवदुर्गा गोपाळकृष्ण शिगमोत्सव समिती बोरीक चौथे तर खाणेपार शिगमोत्सव समितीक पाचवे बक्षीस फावे जाले। मार्च 2024 वर्षाची एसएससीची परीक्षा राज्यभरातल्या 31 परीक्षा केंद्रांनी दर दिसा सकाळी 9:30 वरांचेर सुरू जातली अशी माहिती गोय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएसईन दिल्या। परीक्षेच्या 45 मिनिटां आधी उमेदवारांनी केंद्रांनी हजर रावपाक जाय। वट्ट 19573 उमेदवार परीक्षेक बसतले, तातूंत 9757 चले आनी 9816 चलयो आसतल्यो। 258 रिपीटर विद्यार्थी आनी 363 खासगी आयटीआय आसात। फाटल्या वर्सा मार्च 2023 वर्षाच्या परीक्षेक वट्ट 20476 उमेदवार बशिल्ले। आसन व्यवस्था मंडळाच्या अधिकृत संकेतथळार उपलब्ध आसा। या भौशीक परीक्षेखातीर प्रायोजित सगळ्या शाळांनी सामायिक केल्याप्रमाण विद्यार्थी त्यांच्या शाळेकडेन वा परीक्षा केंद्र वाहकाकडेन संपर्क साधू शकतात। भारत देशाक विकसित करतले जाल्यार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शिवाय आनी दुसरो पर्याय ना अशें राज्यसभा खासदार आनी भारतीय जनता पक्षाचे गोंय फांट्याचे मुखेली सदानंद शेट तानावडे हांणी म्हळां। दक्षिण गोंयच्या भारतीय जनता पक्षाचे लोकसभा उमेदवार पल्लवी धेंपे हांणी बुधवारा वास्को शाराक भेट दिवन उद्देजक, प्रतिष्ठीत नागरीक आनी पक्षाच्या वावुरप्याबरोबर बसका घेवन चर्चा केली। ह्यावेळार तांचे बरोबर पक्षाचे फुडारी तानावडे आनी आमदार राजे साळकार हजर आशिल्ले। ह्यावेळार उलयतना तानावडे हांणी म्हळें की देशाक आयज मुखार व्हरतले जाल्यार मोदी सारकिल्ल्या मनशाची गरज आसा। लोकसभे खातीर दक्षिण गोयातल्यान पल्लवी धेंपे योग्य उमेदवार आसा अशें सदानंद शेट तानावडे हांणी म्हळें। ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात। कला अकादमी 48व्या राज्य कला प्रदर्शन विद्यार्थी श्रेणीचो निकाल जाहीर केला। ते प्रमाण चित्रकला आनी ग्राफीक प्रिंट विभागात युनिक रामचंद्र चारी, खुशी अजय चोडणकर हाका अप्लायड आनी ग्राफीक डिझायन विभागात आनी अनीश अभिजीत नायक हाका शिल्प विभागात अनुक्रमान पयले इनाम फावो जाला. सिद्धार्थ एस गोसावी, राजतिलक नायक आनी सुदीन सोनू कुरपासकर हांणी परिक्षण केलें. चित्रकला आनी ग्राफीक प्रिंट विभागात कौशिक कोरगांवकर आनी हर्ष अजय रायकर हांणी अनुक्रमान दुसरें आनी तिसरें इनाम मेळयलें. अप्लायड आर्ट आनी ग्राफीक डिझायन विभागात जेना आल्मेदा आनी समिक्षा महेश नायक हांणी अनुक्रमान दुसरें आनी तिसरें इनाम मेळयलां. शिल्प विभागात श्रीनिती समीर कुबल दुसरे इनाम आनी तिसरे इनामा खातीर रिद्वी हनुमंत ठाणेकराची निवड जाली. गोवा हिंदू असोसिएशना वतीन पुरस्कृत कलाकार सर्गेस्त रावजी व्ही गावणेकर पुरस्कार पुजा रविंद्र कळसकर हाका तर सर्गेस्त हनुमंत बी निवगी स्मृती पुरस्कार शुभम विलास पालेकार हांकां फावो जाले. कला अकादमी फाटली 47 वर्सा राज्य पांवड्यार कला प्रदर्शन घडोवन हाडटा. ह्या वर्सा तिनूय विभागांनी वट्ट 136 कला कृती आयिल्ल्यो आनी वट्ट 81 कलाकृती प्रदर्शना खातीर वेंचून काडल्यो. कला अकादमी वतीन पुरस्कार विजेत्यांक परबी दिल्या. पुरस्कार दिवपाची वितरण तारीख आनी तपशील मागीर कळयतले. अभियांत्रिकी आनी वैजकी अभ्यासक्रमा खातीरचे प्रवेश अर्ज 15 मे वा ते उपरांत स्विकारपाक सुरवात जातली अशी माहिती गोवा तकनिकी शिक्षण संचालनालयान दिल्या. सुमार 2 दशकां उपरांत अंदूचे 12वेचे विद्यार्थी जीसीईटी म्हळ्यार गोवा समान प्रवेश परिक्षा दिवचे नात. अभियांत्रिकी आनी वैजकी अभ्यासक्रमा खातीर प्रवेश घेवपाक सोदपी विद्यार्थ्यांक आता नीट तशेंच जेई मेन परिक्षा दिवची पडटली. ह्या परिक्षेत मेळिल्ल्या गुणांच्या आधारित राज्यातल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांनी प्रवेश मेळटलो. जेई मेन परिक्षेची दुसरी फेरी एप्रिल म्हयन्यात जाल्यार नीट परिक्षा मे म्हयन्यात जातली. जीसीईटी परिक्षा रद्द जाल्या म्हण विद्यार्थ्यांमदी जागृताय जावची म्हण गोवा तकनिकी शिक्षण संचालनालयान वेगवेगळ्यो कार्यावळी घडोवन हाडल्यात. मराठी पत्रकार संघान नव्यान पत्रकारितेत येवपाक सोदपी तरणाट्यां खातीर मार्गदर्शन शिबिरां घडोवन हाडपाची कार्यावळ आखल्या. ह्या शिबिरांनी ग्रामीण पत्रकारांक लेगीत आस्पावीत करून घेतले अशें मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गुरुनाथ नाईक हांणी सांगले. काल पणजेंत घेतिल्ल्या पत्रकार परिशदेंत ते उलयताले. मराठी पत्रकार संघ फाटली 30 वर्सां पत्रकारां खातीर वेगवेगळे उपक्रम राबयता अशें तांणी सांगले. मराठी पत्रकार संघाचे जाळवणदार जनार्दन नागवेकर आनी रमेश वंसकर ह्या पत्रकार परिशदेक हजर आशिल्ले. ग्रामीण पत्रकार संघटना स्थापन करूंक फुडाकार घेवप तशेंच राज्यातल्या ग्रामीण वार्ताहरांक तांचे हक्क मेळून दिवपा खातीर ही संघटना वावुरतली अशें तांणी सांगले. राष्ट्रीय परिक्षा एजन्सीन ह्या वर्साच्या संयुक्त प्रवेश परिक्षा जेई मेन्स परिक्षेच्या दुसऱ्या सत्रांत परिक्षा दिवपी अर्जदारांक परिक्षा केंद्र शार वाटपाची आगाऊ सुचोवणी जारी केल्या. जेई मेन्साचे दुसरे सत्र 4 ते 12 एप्रील मेरेन आसतले. 319 शारांतल्यान वेगवेगळ्या केंद्रांचेर परिक्षा जातली. हातूंत 22 शारां विदेशांतली आसात. परिक्षा दर एक दिसा 2 सत्रांनी जातली. पयल्या सत्रात सकाळी 9 ते दनपारा 12 वरां मेरेन जाल्यार दुसरे सत्र दनपारा 3 ते सांजेच्या 6 वरां मेरेन आसतले. 12 एप्रिलाची परिक्षा फक्त सकाळच्या सत्रात जातली. अर्जदार एनटीएच्या वेबसाईटीचेर आपलो अर्ज क्रमांक आनी जन्मतारीख घालून परिक्षा केंद्राच्या संबंधित शहराची माहिती घेवपाक शकतात. केंद्र सरकारान 2024-25 वर्सा खातीर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदो मनरेगा खाला सुधारित मजुरीची अधिसुचोवणी जारी केल्या. हरियाणात अकुशळ कामगाराक दर दिसा 374 रुपया दिसपट्टी मजुरी, गोंयात 356 रुपया, कर्नाटकात 349 रुपया, केरळात 346 रुपया तर पंजाबात 322 रुपया आसतली. ही अधिसुचोवणी अंदू 1 एप्रील सावन लागू जातली. मनरेगाच्या मजुरीत निमाणी सुदारणा फाटल्या वर्सा मार्चात जारी केल्ली अशें ग्रामीण उदरगत मंत्रालयान सांगला. संवसारीक पांवड्यार 2022 वर्सा तयार जावपी अन्नधान्यातले अदमासी 19% वा सुमार 1.5 अब्ज मेट्रीक टन संवसारांत वाया घाले अशें संयुक्त राष्ट्राच्या एका नव्या अहवालांत म्हळां. काल प्रकाशित जाल्ल्या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या पर्यावरण कार्यावळीच्या अन्न कोयर निर्देशांक अहवाल 2030 मेरेन अन्न कोयर अर्दो करपाचे नदरेन देशाच्या प्रगतीचो सोद घेतात. पयल्या अहवाला उपरांत 2021 वर्सा ह्या निर्देशांका खातीर अहवाल दिवपी देशांचो आंकडो सुमार दुप्पेटीन वाडला अशें संयुक्त राष्ट्रांनी सांगला. 2021 वर्साच्या अहवालात 2019 वर्सा संवसारीक उत्पादनातले 17% अन्नधान्य वा 931 दशलक्ष मेट्रीक टन वाया गेले असो अदमास आसा. यूएनईपी आनी एक आंतरराष्ट्रीय धर्मादाय संस्था वेस्ट एण्ड रिसोर्सीस एक्शन प्रोग्राम हांणी ह्या अहवालाचे सहलेखन केला. दर वर्सा दरेक मनीस सुमार 79 किलो अन्न वाया घालता जे संवसारभर दर दिसा उण्यात उणे 1 अब्ज जेवण वाया वचपी जेवणाच्या बरोबरीचे आसा अशें संशोधकांनी सोदून काढला. आनी आतां खबरो सोपोवचे पयली परतून एक फावट काय मुखेल खबरो. स्मार्ट सिटी पणजेच्या कामाविशी न्यायालयान घेतलो आढावो. पणजे महानगरपालिकेचे महापौर परत एक फावट रोहित मोन्सेरात. एसएससी 2024 परिक्षेखातीर आसन व्यवस्थेची माहिती मंडळाच्या संकेतथळार जाहीर. कला अकादमीच्या 48व्या राज्य कला प्रदर्शन विद्यार्थी श्रेणीचो निकाल जाहीर. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.